नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयातील घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यभरात धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्यदूत नेमण्यात येणार. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप. दोन्ही सदनांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन. आज मुंबईत अंत्यसंस्कार. आणि नांदेड जिल्ह्यात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून 7 महिला शेतमजुरांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयातील घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री सहायता कक्षानं संपर्क साधूनही रुग्णालयाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचं सांगत कठोर कारवाईचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले,
अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्सचं पालन होत आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत. पैशाची चिंता न करता त्यांना ऍडमिट करून घेणं हे गरजेचं होतं. जो आमचा मुख्यमंत्री कक्ष आहे त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं, परंतु दुर्दैवाने योग्य प्रतिसाद रुग्णालयाकडनं काही मिळालेला नाही. अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई करण्याचा आमचा मानस आहे.
दरम्यान या प्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिला. त्या काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होत्या. अशा घटना टाळण्यासाठी राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये एक आरोग्यदूत नेमणार असल्याचंही मिसाळ यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं देशातल्या 4 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. एकूण 18,658 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांमध्ये गोंदिया बल्लारशा मार्गाच्या दुहेरीकरण कामाचा समावेश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 4,819 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे विदर्भ तसंच मराठवाडा विभागाला लाभ होणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
ये रोड बड़ी एक एक्सेस है, बहुत बड़ी आर्टरी है ऑल द वे फ्रॉम नॉर्थ टू साउथ. तो इससे कंप्लीट नॉर्थ से साउथ तक का अपने डबल लाइन हो जाएगी. कैपेसिटी बहुत बढ़ेगी और बहुत ही इम्पोर्टेंट एरिया. इस इम्पोर्टेंट एरिया में कई अच्छे वाइल्ड लाइफ के प्रोजेक्ट्स हैं, अच्छे टाइगर रिजर्व है, वहां पे टूरिज्म बढ़ेगा. साथ ही साथ ये जितना एरिया है यहाँ पर, इस एरिया की इकोनॉमिक एक्टिविटी बहुत बढ़ेगी और पूरे विदर्भ और मराठवाड़ा रीजन में इसका बेनिफिट मिलेगा.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल समारोप झाला. दोन्ही सदनांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्याची घोषणा करण्यात आली. या अधिवेशन काळात लोकसभेत 118% तर राज्यसभेत 119% कामकाज झालं. वक्फ सुधारणा विधेयकासह लोकसभेत 16 तर राज्यसभेत 14 विधेयकं संमत झाल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. दरम्यान संसदेत वक्फ सुधारणा विधेयक पारित झाल्याबद्दल लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव इथं साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. तळेगावातल्या जवळपास 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केला होता. या पार्श्वभूमीवर हा कायदा दिलासा देणारा असल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत. कदम यांनी काल मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सह आरोपींना बीड कारागृहातून इतर कारागृहात हलवण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चेचं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान राज्यमंत्री कदम काल जालना इथं विविध विभागांची आढावा बैठक घेतली. बांधकाम कामगार माध्यान्ह भोजन योजना, औषधी दुकानांवरून नशेच्या गोळ्यांची विक्री, महिला बचत गटासाठी मॉलचा प्रस्ताव आदी विषयांचा आढावा घेऊन कदम यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रम अंमलबजावणीत धाराशिव जिल्ह्याला 6 विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. जागतिक आरोग्य दिनी परवा 7 एप्रिलला मुंबईत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. याबाबत आमच्या वार्ताहरांनी अधिक माहिती दिली.
प्रजनन आणि बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत 5 वर्षात सातत्यानं बालमृत्यू कमी करणारा जिल्हा म्हणून धाराशिव जिल्हा राज्यात प्रथम स्थानी राहिला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कामाच्या वार्षिक मूल्यांकनात तर राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात दुसऱ्या स्थानी राहिला आहे. जिल्ह्यात 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकन प्राप्त केल्याबद्दल द्वितीय पुरस्कार तर सर्वाधिक रुग्णालयीन प्रसूती करणाऱ्या लोहारा तालुक्यातील सास्तूर इथल्या ग्रामीण रुग्णालयास राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे. आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियामध्ये उद्दिष्टाच्या 94% काम करून धाराशिव जिल्हा राज्यात द्वितीय स्थानी राहिला आहे. देवीदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
2024-25 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं 103% उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील 1015 तरुणांनी या योजनेचा लाभ घेत स्वतःचे उद्योग उभारून नवा आदर्श निर्माण केल्याचं राठोड यांनी सांगितलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीदिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या योजना आणि अंमलबजावणी या विषयावर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची विशेष मुलाखत आकाशवाणीवरच्या दिलखुलास या कार्यक्रमातून आज आणि उद्या प्रसारित होणार आहे. सकाळी 7:25 ही मुलाखत ऐकता येईल. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर जय महाराष्ट्र या कार्यक्रमात ही मुलाखत उद्या रात्री 8 प्रसारित होणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं काल सकाळी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात निधन झालं. ते 87 होते. विशेषतः देशभक्तीपर चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या मनोज कुमार यांना भारत कुमार या नावानं ओळखलं जात होतं. चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा.
24 जुलै 1937 रोजी तत्कालीन वायव्य सिंध प्रांतात अॅबटाबाद इथं जन्मलेले मनोज कुमार यांचं मूळ नाव हरिकृष्णगिरी गोस्वामी असं होतं. वो कौन थी, शहीद, हिमालय की गोद में, गुमनाम, पत्थर के सनम, नीलकमल, रोटी कपडा और मकान, क्रांती, उपकार आणि पूरब और पश्चिम हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले. चंदेरी पडद्यावर देशभक्त नायक म्हणून त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमुळे त्यांना भारत कुमार हे टोपण नाव मिळालं. चित्रपट सृष्टीत त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना चित्रपट सृष्टीतल्या सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारानं तसंच पद्मश्री सन्मानानं गौरवण्यात आलं होतं.
मनोज कुमार यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी 11 मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावल्याची शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रसिद्ध अभिनेते डॉ विलास उजवणे यांचं काल मुंबईत निधन झालं. ते 61 होते. उजवणे यांनी विविध चित्रपट आणि नाटकांसह राऊ, वादळवाट, अवंतिका आदी मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या होत्या. नांदेड जिल्ह्यात मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात 7 महिला मजुरांचा मृत्यू झाला. नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात काल सकाळी घडलेल्या या दुर्घटनेत 2 महिला आणि 1 पुरुषाला वाचवण्यात यश आलं आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांविषयी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. मृतांच्या कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल 4-चाकीच्या अपघातात 2 मृत्यू झाला. वैजापूर तालुक्याच्या नांदगाव शिवारात हा अपघात झाला. वाहन चालकाचं नियंत्रण सुटलेली 4-चाकी खड्ड्यात आदळून हवेत उडाली आणि उच्च दाब विद्युत तारांवर आदळून खाली पडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नांदेड इथलं मध्यवर्ती बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात कवठा मैदानावर स्थलांतरित होणार आहे. येत्या 12 तारखेपासून जुनं बसस्थानक रस्ता दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सहकार्याचं आवाहन केलं आहे. ओडिशात जगन्नाथ पुरी इथं 57वी पुरुष आणि महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार धाराशिवच्या तन्वी भोसले हिला जाहीर झाला आहे. दरम्यान या स्पर्धेत महाराष्ट्राचा महिला संघ अजिंक्य ठरला तर पुरुष संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. 4 जिल्ह्यातील 237 केंद्रांवर परीक्षा होत असून 12 जणांची समन्वयक समिती स्थापन करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयातील घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यभरात धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्यदूत नेमण्यात येणार. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप. दोन्ही सदनांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब. आणि ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, आज मुंबईत अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9:00. नमस्कार.